विविध भारती पुणे, पूजा दीक्षित सादर करीत आहे पुणे वृत्तांत. आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी उद्या देहूनगरीतून प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल होत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेनंही पालखी सोहळ्याची पूर्ण तयारी केली आहे. यंदाची वारी हरित वारी करण्यासाठी वारी मार्गावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. पालखी आणि दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वागत कक्ष, तात्पुरती स्नानगृह, शौचालय, अन्नछत्र, रुग्णवाहिका तसंच विशेष आपत्ती कक्ष उभारण्यात आला आहे. पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेरांची नजर राहणार असून गर्दीचं नियोजन करण्यासाठी मनोरे उभारण्यात येणार आहेत. तसंच अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात यंदा 2000 अधिक आयटीजन्स आणि विविध क्षेत्रात काम करणारे नोकरदार व्यावसायिक आयटी दिंडीत सहभागी होणार आहेत. आयटी दिंडीत महाराष्ट्रासह दिल्ली, बेंगलोर, कोलकाता, चेन्नई आदी शहरातील तरुणाईही सहभागी होणार असल्याचं आयटी दिंडीचे समन्वयक सचिन झापकर यांनी सांगितलं. संत श्री ज्ञानेश्वर माहुली आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर दूषित झालेल्या इंद्रायणी, भीमा आणि निरा या तिन्ही नद्यांच्या प्रदूषण प्रश्नावर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं देहूगाव आणि आळंदी नगरपरिषदेसह पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील 8 स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटिसा बजावल्या आहेत. येत्या 15 दिवसात त्यावरील कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान स्वतंत्र समिती नेमून येत्या 2 आठवड्यात पुणे शहरातून वाहणाऱ्या नद्यांची पूररेषा निश्चित करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं जलसंपदा विभागाला दिले आहेत. ही पूररेषा नव्यानं निश्चित करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांकडे 281.68 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे महावितरणनं पुन्हा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम आणि नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पुणे विमानतळावर गेल्या 1.5 महिन्यांपासून उभ्या असणाऱ्या एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाला संरक्षण दलाच्या जागेत हलवण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या 24 तासात हे विमान संरक्षण खात्याच्या जागेत पार्क करण्याची परवानगी दिली. या विमानाला हलवल्यामुळे पुणे विमानतळावरील ये जा करणाऱ्या विमानांचा विलंब टळणार आहे. महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या भिडेवाडा इथल्या मुलींच्या पहिल्या शाळेत राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी पुणे महापालिकेनं 8.5 कोटींचं पूर्वगणनपत्रक तयार केलं आहे. या पूर्वगणनपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. L3 बारमधील पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांना पुण्यातील अंमली पदार्थ तस्करानं अंमली पदार्थ पुरवठा केल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. या तस्कराचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कलमवाढ केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालय आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानं संयुक्तपणे आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्यानं विभागीय आयुक्त कार्यालयात सशस्त्र सेनेतील जवान आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यावेळी 90 रक्ताच्या पिशव्या संकलित करण्यात आल्या. संगीत रंगभूमी पुनरुज्जीवित करण्यासाठी नवीन संगीत नाटकं रंगभूमीवर येणं गरजेचं आहे. हीच नाटककार विद्याधर गोखले यांना वाहिलेली खरी आदरांजली असेल असं मत विद्याधर गोखले यांचे चिरंजीव आणि अभिनेते विजय गोखले यांनी व्यक्त केलं. बालगंधर्व रंगमंदिराच्या 56व्या वर्धापन दिनानिमित्त आज तिसऱ्या दिवशी दिग्गज नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मरण, गप्पा आणि गाणी या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्याच्या मुंढव्यातील कोद्रेवस्ती परिसरात झिकाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पुण्यातील झिकाबाधित रुग्णांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज सकाळपासून अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत. उद्या ढगाळ हवामान आणि मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून घाटमाथ्यावर मात्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.